आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून सर्वत्र उत्साहाने सुरुवात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. विदर्भासह नागपुरात लाडक्या बाप्पाची थाटात आगमन. पावसाची हजेरी मात्र जल्लोष कायम. पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज देण्याच्या कालावधीला 31 डिसेंबर नंतर वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जंगलात आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार. आता सविस्तर बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. देशात आणि परदेशातही हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून नवीन ध्येयासह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं आहे. तर श्रद्धा आणि भक्तिभावानं भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायाने आपल्या सर्व भक्तांना सुख शांती आणि उत्तम आरोग्य द्यावे अशी गणरायाकडे प्रार्थना असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे. याखेरीज राजधानी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, पुदुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथंही गणेशोत्सव वाजत गाजत सुरू झाल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. नागपूरसह विदर्भात गणपती उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरीही गणेश भक्तांच्या उत्साहात कुठेही कमतरता नाहीये. शहरातील आणि विदर्भातील गणेश उत्सवाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी.
श्री गणेश टेकडी मंदिर हे नागपूरवासियांचं आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पौराणिक श्रद्धास्थान आहे. आज सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय नागपुरात घरगुती गणेशाची स्थापना सकाळपासून सुरू झाली असून सार्वजनिक मंडळांचे मंडप देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. बाप्पाची आवडती फुलं, दुर्वा आणि मोदकांसह नैवेद्यासाठी विविध पदार्थांची बाजारपेठांमध्ये रेलचेल दिसून येते आहे. गणेश मंडळांच्या ढोल पथकांचे सरावही आता शिगेला पोचले आहेत. विदर्भातील अन्य जिल्ह्यात देखील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावकरांचे आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती विशेषत्वानं सजवण्यात आला आहे. गोंदिया, अकोला, भंडारा जिल्ह्यात देखील सार्वजनिक गणपती मंडळ सज्ज असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलंय. दरम्यान नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनाची गोरेवाडा, कोराडी, काची विसा इथं सोय करण्यात आली आहे. तर शहरात सोनेगाव, गांधी बाग तलाव परिसरासह विविध ठिकाणी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. आकाशवाणी वृत्त विभागातून मी हेमांगी कुळकर्णी.
राज्य सरकारनं गणेशोत्सवादरम्यान रील स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत सहभागासाठी 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायची आहेत. पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या संकल्पना मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील बनवणे अपेक्षित आहे. स्पर्धेत विभागीय पातळी आणि राज्य पातळीवरील विजेत्यांना पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र तसंच भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि उत्तेजनार्थ म्हणून 25,000 रुपये बक्षिसं देण्यात येतील. देशांतर्गत सराफा बाजारात आज बुधवार गणेश चतुर्थीच्या दिवशी दरात वाढ दिसून आली आहे. किमतीमध्ये वाढ झाल्यानं देशातील बहुतांश सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोने 1,02,440 रुपये ते 1,02,590 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरानं व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोने आज 93,900 रुपये ते 94,050 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरानं विकले जात आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रा राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरीशी नागपूर यांच्या वतीनं प्रा व्ही जी भिडे स्मृती आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचं विज्ञान जिज्ञासा 2025-26 दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशानं आयोजित ही स्पर्धा 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 या वेळेत भारती कृष्ण विद्यालय विद्याविहार सीबीएसई स्कूल तेलंगखेडी इथं होणार आहे. ही शाळा मागील वर्षीची विजेती असून यंदाच्या स्पर्धेची यजमान संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी पीएम स्वनिधी योजनेच्या 31 डिसेंबर 2024 नंतर कर्ज देण्याच्या कालावधीची पुनर्रचना आणि विस्तार याला मंजुरी देण्यात आली आहे. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. पुनर्रचित योजनेचे उद्दिष्ट 50 लाख नवीन लाभार्थ्यांसह 1.15 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणे हे आहे. योजनेची अंमलबजावणी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग यांची संयुक्त जबाबदारी असेल. पुनर्रचित योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या या टप्प्यात कर्जाची रक्कम वाढवणे, दुसऱ्या कर्जाची परतफेड केलेल्या लाभार्थ्यांसाठी यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्डची तरतूद आणि किरकोळ आणि घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल कॅश बॅक प्रोत्साहने याचा समावेश आहे. या योजनेच्या व्याप्ती वैधानिक शहरांच्या पलीकडे जनगणना शहरे अर्धशहरी क्षेत्रे इत्यादींमध्ये श्रेणीबद्ध पद्धतीने विस्तारित केली जात आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपरशी गावानजीक जंगलात आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. 25 ऑगस्टला कोपरशी परिसरात गट्टा दलम आणि कंपनी क्रमांक 10 नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वात C60 दलाची 19 आणि केंद्रीय राखीव दल आणि जलद प्रतिसाद दलाची 2 पथके नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आली होती. 2 दिवस मोहीम राबवल्यानंतर पाऊस सुरू असताना आज नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 4 नक्षली ठार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी 1 SLR रायफल 2 इन्सास आणि 1 .303 रायफल ताब्यात घेतलं आहे. ही चकमक 8 तास चालली. तसेच मृत नक्षल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येत्या काही तासात विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. क्रिकेटपटू रविशचंद्र अश्विननं इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावरील संदेशात अश्विननं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. IPL स्पर्धेत 187 बळी घेणारा अश्विन 5वा गोलंदाज ठरला होता. स्पर्धेत आतापर्यंत अश्विन रायझिंग पुणे सुपर जायंट, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स पंजाब, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि चेन्नई संघाकडून खेळला आहे. भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड हनुमाननगर इथं जनजागृती कलंगी शहरी मंडळ मोहाडी आणि पंचरंगी निशान खडीगंमत नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला महोत्सव दिमाखात पार पडला. याप्रसंगी खडीगंमत डायका भजन यासह विविध लोककलांचा मनमोहक आस्वाद रसिकांना मिळाला. या महोत्सवात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शहरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून सर्वत्र उत्साहाने सुरुवात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. विदर्भासह नागपुरात लाडक्या बाप्पाचे थाटात आगमन. पावसाची हजेरी मात्र जल्लोष कायम. पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज देण्याच्या कालावधीला 31 डिसेंबर नंतर वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील जंगलात आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.